महाकारुणिको नतोहिताय सब्बपाणिनं पुरेत्वा परामी सब्बापत्तो संबोधिमुत्तमं एतेन साच्चवज्जेन होतु ते जयमंगलं जयन्तो बोडियामूले सख्यानं नन्दिवर्धनो एवं तुह्यं जयो होतु जयसु जयमंगलं अपराजितपल्लवकेशीशेपता विपुकरे अभिषेके सब्बुद्धानामग्गपत्तोपमोदति सुनखत्तं सुमंगलं सुप्पाबातं सुहुत्थितं सुखानो सुमुहूर्तो च सुयित्थं ब्रह्मचारिषु पदाखिनं कायकम्मं वाचाकम्मं पदाखिनं मनोकम्मं पानीतीते पदाखिनी पदाखिनानि कत्वानलब्भन्तत्ते पदाखिनी ते अट्टलद्दा सुखिता विरुह्य बुद्धशासने अरोगा सुखिता होत सह सब्बेहि ज्ञातिभिः एतेन साच्चवज्जेन सोत्थिते होतु संबदा एतेन साच्चवज्जेन सब्बरोगो विनाशतु एतेन साच्चवज्जेन होतु ते जयमंगलम्।